स्वामी दत्त कृपाल घेते लये ओ वारणा
ते लये ओ वारणा।